तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी आदेश बांदेकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती बरोबर.
ऍक्शन.
मला सांगा, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि त्यातलं तुम्हाला वाटणारं अट्रॅक्शन कोणतं होतं?
माझा शैक्षणिक प्रवास हा तसा खूप झालेला आहे, कारण मी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेतलं आहे. कारण 52 मार्क्स मला गणितात पडलेत म्हटल्यानंतर दादाने मला उचललं आणि मला म्हणाला, तू ना आता शाळेतच जायला पाहिजेस. तरी मी हट्ट केला म्हणून मला त्याने आंबेडकर कॉलेज नावाचं एक कॉलेज होतं त्या कॉलेजला घातलं. 11वीला 11वी कॉलेज म्हणजे मजा असंच मला वाटत होतं.
फ्रीडम.
तिसरा महिना असेल कॉलेज मधला, माझा दादा रुपारेल कॉलेजमध्ये शिकायचा, दादा बसने जात होता आणि मी त्या कॉलेजच्या बाहेर मित्रांबरोबर कठड्यावर बसलेला होतो. दादा वरनं उतरला, पाठी आला, मला हाताला धरलं, तिथून प्रिन्सिपॉलकडे गेला. म्हटलं, काय करतोस आता? म्हटलं, काय नाही. त्याने आतमध्ये अर्ज दिला आणि ह्याला कॉलेजमधनं काढण्यात यावे. आणि मला त्याच दिवशी त्या कॉलेजमधनं त्याने माझं दाखला घेतला आणि मला तिथूनच जवळ हाकेच्या अंतरावर ज्ञानेश्वर विद्यालय नावाची एक शाळा होती, तिकडे युनिफॉर्म होता. तिथे 11वीमध्ये सकाळी 7 वाजता जायला लागायचं. तुम्ही आत गेले की गेट बंद व्हायचे, 12:30-1 सुटलं की तुम्ही बाहेर यायचं. अशा शाळेत घातलं मला आणि मला बोलला, व्यवस्थित मार्क्स पडले तर 12वीला तुला परत कॉलेज. मी 11वीला अभ्यास केला, मग मी पास झालो. मग मी म्हटलं, नाही मला आता कॉलेज पाहिजे. आता मला त्याने 12वीला सिद्धार्थ कॉलेजला घातलं, ते VTला. परत तो आर्किटेक्ट, तो एक दिवस तिकडनं काहीतरी ते पेपर्स वगैरे घ्यायला, तर मी सिद्धार्थ कॉलेजच्या खाली सँडविचच्या गाडीवरती बसलेला होतो. त्याने मला सांगितलं, अरे वा छान, बरं चाललंय तुझं, ह्याच्यासाठी कॉलेज पाहिजे होतं का? हाता पाया पडून 12वी मी तिकडे केलं. नंतर मी FYला रुपारेलला गेलो, SY रुपारेलला करण्याचा प्रयत्न केला, शेवटी माझ्याच्याने काही शिक्षण होईना. म्हणून मग मी त्याच वेळेला, भरपूर जाहिरात होती ओस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबादची, मग मी ओस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबादला गेलो आणि मी तिथून ग्रॅज्युएशन केलं. आणि परत लॉ करायला मला रुपारेल पाहिजे म्हणून रुपारेलला आलो. असा माझा शैक्षणिक प्रवास आहे.
मला सांगा की तुम्ही पहिल्यांदा कोणाला प्रपोज केलं का?
मी एकाच मुलीला प्रपोज केलं, सुचित्राला. आणि ती नेमकी कॉलेजमध्ये पण रुपारेल होती, मी रुपारेलमध्येच असायचो.
पण मला सांगा की तुमची भेट पहिल्यांदा तिच्याशी कधी, कुठे आणि केव्हा झाली?
रथचक्र नावाच्या एका सिरियलसाठी मी गेलेलो दाभोळला, म्हणजे ती त्याच्यात काम करत होती आणि मी असंच मदतनीस म्हणून मला घेऊन गेले होते. आणि त्या मालिकेत शेवटी असं झालं की एक मुलगा पाहिजे होता, डोक्यावर शेणाची अशी टोपली घेऊन जाणारा पाठमोरा आणि समोरून राकेश सारंग येतो आणि त्याला धक्का लागतो, एवढा शॉट होता. तो सुद्धा मी तीनदा चुकलो, पण त्या 3 रिटेकमुळे असं झालं, समोरच्या पायरीवर सुचित्रा बसली होती, तिची आणि माझी नजरानजर झाली आणि तिथेच तिला मी आणि मला ती आवडली. मी तिला प्रपोज केलं आणि मग भविष्यात 25 वर्षाचा संसार झाला.
वा वा, क्या बात है. ते लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतात ते अगदीच तुमच्या बाबतीत खरं ठरलंय तर.
हो, म्हणजे 100%. त्याच्यानंतर मग सुचित्राची जेव्हा 18 वर्ष पूर्ण झाली त्यानंतर लगेच लग्नाचा निर्णय झाला आणि मग लगेच आम्ही पळून जाऊन लग्न केलं बांद्रा कोर्टात. त्याच्यामुळे माझा प्रवास हा धावपळीचाच आहे, मी कधी शांतपणे काही केलेलंच नाही.
पण मग असं का झालं, म्हणजे तुम्हाला पळून जाऊन लग्न का करावं लागलं? आणि दरम्यान मला सांगा की ती तर ऑलरेडी सिरियलमध्ये काम करत होती, पण इकडे तुम्ही काय करत होतात?
माझ्याकडे काहीच नव्हतं, तिचं प्रचंड प्रेम होतं माझ्यावर. त्यावेळेला तिने एक विश्वास दिला मला आणि मला म्हणाली, जर लग्न करायचं असेल तर आता माझी 18 वर्ष पूर्ण झाली आहेत, आपण लगेच लग्न करूया. सुचित्रा त्यावेळेला हंपाज सारखी सिरियल करत होती, वेगवेगळे तिची शूटिंग सुरू होत्या आणि माझ्याकडे काहीच नाही. मला अजून आठवतंय की तिला सांगता यावं की माझा नवरा नोकरी करतो म्हणून मी एका बॉक्स करोगेटेड बॉक्सेसच्या कारखान्यात 360 रुपये महिना एवढ्या पगारावर नोकरीला राहिलो आणि संसाराला सुरुवात झाली.
लग्न जेव्हा तुम्ही पळून जाऊन केलं, तुमचा तो दिवस मला सांगा ना की तुम्ही काय वेळ ठरवली होती, कारण त्यावेळेस काही फोन नव्हते, काही नव्हते, मग ती काय टेलिपथी कशी जमली आणि तो एक कुठला वेगळाच सॅटेलाइट असतो प्रेमाचा की आपोआप कळतं, हे कसं झालं?
सकाळी सुचित्रा नेहमीप्रमाणे बाहेर पडली आणि आमचं ठरलं होतं 9:30-9 भेटायचं. नंतर माझा एक मित्र होता महेंद्र पवार नावाचा, त्या कोर्टात जाऊन सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करणार होता. एक माझा मित्र होता त्याच वेळेला माहीम पोलीस स्टेशनला, बजरंग, आम्ही त्याला बजा म्हणतो, तो तिकडे होता. श्रीकांत ॲडव्होकेट माझा मित्र रुपारेलमधलाच, त्याने ॲडव्होकेट म्हणून सगळी जबाबदारी घेतली होती. माझा एक मित्र होता अनिल खाडे, तो तिकडे साक्षीदार म्हणून येणार होता. एक अजित गायकवाड, मग जयदीप मिराशी, शिरीन राजे, अशा आमच्या मित्रांचं नाही, आम्ही असं प्लॅनिंग केलं होतं. आणि मला आठवतं की त्याच्या आदल्या दिवशीच पेट्रोलचा संप होता. अविनाश हांडे नावाचा माझा मित्र, त्याच्याकडे एक जीप होती, ती घेतली होती आणि मग लक्षात आलं की डिझेलच मिळत नाही. मग निलेश कोरडे नावाचा मित्र होता, त्याचे बाबा कुठून तरी एक ड्रम पेट्रोल घेऊन आले होते की जर जायचंच झालं उद्या तर. अशा पद्धतीने सगळी तयारी झाली, सुचित्रा ठरल्या वेळेवरती आली. आल्यानंतर आम्ही बांद्रे कोर्टात 10:30-11 वेळेला पोहोचलो. दीपाली शेलाराची नृत्य दिग्दर्शिका ती पण तिथे होती, कारण ती मैत्रीण सुचित्राची, प्राची साठे, असे बरेच जण होते. आणि मग आम्ही रितसर लग्न केलं आणि लग्न करून घरी कळवलं.
तुमच्या घरी जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती? आणि
नाही, माझ्या घरून मान्यताच होती, पण सुचित्राच्या घरी मात्र कोणालाही माहिती नव्हतं. आजही मला इतक्या वर्षांनी, आता सासू सासरे मेहुणे सगळे माझ्याच बरोबर आहेत, माझ्या सासूबाई माझ्याचकडे असतात. म्हणजे माझी आई गेल्यानंतर आईची कमी कधी त्यांनी मला जाणवू दिली नाही. सोहमवरती प्रचंड प्रेम करतात, पण मला असं वाटतं की त्यावेळेला ती सिच्युएशन अशी होती. आज मला असं वाटतं तेव्हा सांगितलं असतं तर, पण आज मला असं वाटतं कदाचित ते झालंही नसतं. स्वाभाविक आहे की असा मुलगा आहे की जो काहीच करत नाही त्याला कुठला आई वडील मुलीला त्याच्या हातात हात देतील, त्याच्यामुळे त्यांचं काही चुकलं नाही. होम मिनिस्टरमध्ये ना सध्या एक सेगमेंट चाललाय, तुम्ही कधी क्षमा मागितली आहेत का, तुम्ही कधी धन्यवाद देता का, तर आज मी मात्र 100% जाहीरपणे त्यांची क्षमा मागेन की त्यावेळेला त्या कुटुंबाला जर वाईट वाटलं असेल तर. आणि धन्यवाद देईन माझ्या लहान भावाला, माझ्या मोठ्या भावाला, माझ्या कुटुंबाला. आमचे म्हणजे साडू तेही आता हयात नाहीत बिचारे, अभय म्हणजे सुचित्राच्या बहिणीचे मिस्टर, त्यांनी पुढाकार घेतला, त्या सगळ्यांनी ना कन्व्हिन्स केलं आणि मग जे सुरू झालं ते सुरू झालं.
मला सांगा तुमचं हनीमून, कारण की आता इतकं लो बजेट आणि लो की वेडिंग तुम्ही ऑलरेडी केलं होतं, तर मला सांगा की तुम्ही हनीमून केलं की नाही केलं आणि गेलात तर कुठे गेला होता?
आम्ही हनीमून म्हणजे मला असं वाटतं की लग्नानंतर 90 मध्ये मी लग्न केलं, 97 मध्ये सोहम झाला आणि त्याच्यानंतर सोहम 3-4 वर्षाचा झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर महाबळेश्वरला गेलो सोहमला घेऊन.
काय बोलता हे मला खरंच वाटत नाही, केसरीचे टूर्स तुम्ही बाहेरच्या देशात घेऊन जाणारे हनीमूनला मुलगा झाल्यानंतर 4 वर्षांनी गेलात?
हो, कारण तशीच परिस्थिती होती, कारण माझ्याकडे उत्पन्नाचं कुठलंही तसं, मी प्रयत्न खूप करत होतो, सुचित्राही खूप मेहनत करत होती आणि त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की आपण जेव्हा इकॉनॉमिकली कुठेतरी एक स्टँड होऊ, स्टॅबिलिटी येईल, तेव्हा आपण मुलाचा विचार करायचा. आणि मला अजून आठवतं की मला ज्या वर्षी मी बृहन्मुंबई महानगरपालिकेत फुल टाईम झालो हे ज्या दिवशी मला कळलं त्यानंतर, त्याच दरम्यान आम्ही विचार केला होता सोहमचा. आणि मग मात्र मी त्यावेळेला गमतीत सुचित्राला म्हटलं होतं की तुला कुठे जायचं आहे गं, तर ती म्हणाली होती मला स्वित्झर्लंडला जायचं आहे. आज आनंद या गोष्टीचा आहे की सुचित्राने आयुष्यात कुठल्याच गोष्टीची अपेक्षा केली नाही, कुठलीच गोष्ट माझ्याकडनं कधी मागितली नाही. आज मला असं वाटतं की तिने ज्या ज्या मनात इच्छा व्यक्त केल्या होत्या, जे जे देश तिने बघितले होते स्वप्नात, ते सगळे देश दाखवायला मला मिळत आहेत. आणि त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना मला खूप आनंद होतो, मला कॉन्फिडन्स देण्याचं खूप मोठं काम तिने केलं.
मला सांगा अशा वेळेस ना उधारी पण होते?
नाही, माझी उधारी कधीच झाली नाही, पण त्याचबरोबर ना अनेक जणांनी मला खूप मदत केली. म्हणजे अगदी माझा मित्र होता सुनील पाळके, त्याचे वडील, कधी विसरणार नाही मी की महिन्याच्या शेवटी पटकन कधीतरी जेव्हा 400 रुपये लागायचे, 500 रुपये लागायचे तेव्हा ते द्यायचे. एक ढंप्या नावाचा मित्र होता, ढंप्या असं नाव त्याचं, त्याच्याकडे मी धावत धावत काही मागितलं तर कायम मिळायचं. आज मला असं वाटतं ना कुणाचेच 1 रुपया ठेवला नाही, सगळ्यांचे पैसे म्हणून परत केले. त्यांच्यासाठी काहीतरी करायची जेव्हा संधी मिळेल ना, मला असं वाटतं तेवढीच एक उधारी आहे.
सुपर हिट्स 93.5 रेड FM बजाते रहो.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.